आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन। गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन। सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू। अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव। आणि उमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना। व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का। भारतात समुद्रापासून आकाशापर्यंत अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 135व्या भागातून ते देशोदेशीच्या श्रोत्यांशी बोलत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच त्यांनी जून महिन्यात विविध क्षेत्रात देशानं साध्य केलेल्या ऐतिहासिक यशाचा आढावा घेतला। कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात आयएनएस दुनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही अद्ययावत जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक सामील झाल्याबद्दल त्यांनी सांगितलं। या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। जून महिन्यातच C-295 या स्वदेशी निर्मित विमानानं आपलं पहिलं उड्डाण केल्याचं ते म्हणाले। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र तसंच हवाई अंतराळ क्षेत्राला नवं बळ मिळू लागलंय, रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्प अधिक दृढ होत आहे असं ते म्हणाले। याच महिन्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं स्वदेशी निर्मित लांब पल्ल्याच्या जमिनीवर मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती त्यांनी दिली। जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचं यशस्वी आयोजन झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी सांगितलं की परदेशात 2500 जास्त ठिकाणी योगाभ्यास करण्यात आला। देशातही कोट्यवधींनी झालेल्या योगविषयक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्याचंही त्यांनी सांगितलं। अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताने 102 सुवर्णपदकांसह एकूण 114 पदकं जिंकल्याबद्दल त्यांनी विजयी खेळाडूंचं अभिनंदन केलं। जेव्हा एखाद्या देशातली जनता संकल्प करते तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही असं ते म्हणाले। राष्ट्र उभारणीतली लोकसहभागाची ताकद ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि अशा आयोजनातून आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली। पश्चिम आशियातल्या युद्धाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपण देशवासियांना केलेल्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। नागरिकांकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। अनेक कुटुंबांनी सोनं खरेदी टाळल्याची तसंच आपले परदेश दौरे पुढे ढकलल्याची माहिती त्यांनी दिली। यासोबतच देशवासीय पेट्रोल आणि डिझेलची बचत करत असून नैसर्गिक खतांच्या वापरात मोठी वाढ झाल्याचा उल्लेख त्यांनी केला। लोकसहभागाची हीच ताकद आपल्याला बळकटी देईल आणि यशस्वी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। समाजातल्या अंधश्रद्धेच्या धोक्यांचा उल्लेखही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये केला। अंधश्रद्धेमुळे भीती निर्माण होते, माणूस सत्य पाहणं थांबवतो याची जाणीव त्यांनी करून दिली। विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारे अंधश्रद्धेला आव्हान देणाऱ्या पूर्णिमा देवी बर्मन यांचं प्रेरणादायी उदाहरण त्यांनी श्रोत्यांसमोर मांडलं। त्यांच्या प्रयत्नांमुळेच पर्यावरण स्वच्छ ठेवायला मदत करणारा मात्र आसाममध्ये काही ठिकाणी अशुभ मानला जाणारा हरगिल हा दुर्मिळ पक्षी कशा रीतीनं अनेक गावांचं प्रतीक बनला याबद्दल त्यांनी सांगितलं। ज्यावेळी समाजापर्यंत अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुनाट विचारांमध्येही बदल घडून येतो असं ते म्हणाले। देशात क्रीडा संस्कृतीचा विस्तार, तंत्रज्ञानाच्या काळात लोकांची सर्जनशीलता टिकवून ठेवण्यासाठी, तंत्रज्ञानासोबत आपल्या मुळांशी जोडलेलं राहण्यासाठी होत असलेले प्रयत्न, भारतीय संस्कृतीचा जगभरात होत असलेला प्रसार, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छतेसाठी देशभरात केले जात असलेले प्रयत्न याबाबतची उदाहरणं त्यांनी श्रोत्यांना सांगितली। आगामी गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती खरेदी करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं।
प्लास्टर ऑफ पेरिस से बनी मूर्तियां बिल्कुल न खरीदे साथियों। मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती हैं। इससे हमारी नदियां, तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है, हमारी आस्था भी बनी रहती है और प्रकृति के प्रति हमारा दायित्व भी पूरा होता है।
गणपतीची मूर्ती खरेदी करताना स्थानिक मूर्तीकारांनी तयार केलेल्या मूर्ती खरेदी करून व्होकल फॉर लोकलचा संकल्प अधिक दृढ करावा असं आवाहन त्यांनी यानिमित्तानं केलं। सध्या सुरू असलेल्या पावसाच्या हंगामात कॅच द रेन या अभियानाअंतर्गत पावसाचा प्रत्येक थेंब वाचवण्याचं आवाहनही त्यांनी केलं। विकसित भारत 2047 हे स्वप्न साकार करण्यासाठी खेड्यांचा विकास केंद्रस्थानी असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलंय. विकसित भारत ग्रामीण योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयानं राज्य सरकारांच्या सहकार्यानं 1,51,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केल्याची माहिती राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनात बोलताना त्यांनी दिली. ग्रामीण उपजीविका अभियानाअंतर्गत 10 कोटींपेक्षा जास्त महिला बचत गटांशी जोडल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमुळे ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्याचा उल्लेखही त्यांनी केला. माजी प्रधानमंत्री दिवंगत पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. देशाच्या इतिहासातल्या एका अत्यंत कठीण कालखंडात नरसिंह राव यांनी देशाच्या प्रगतीत महत्वाचं आणि शाश्वत योगदान दिलं असं त्यांनी म्हटलंय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पी व्ही नरसिंह राव यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली असून नरसिंह राव यांचं भारताच्या आर्थिक प्रवासातलं योगदान उल्लेखनीय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंचा आढावा घेत असून परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचार विनिमय करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सची राजधानी व्हिक्टोरिया इथं पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सेशेल्सच्या नॅशनल असेंब्लीला आज मोदी संबोधित करणार असून तिथल्या भारतीय समुदायाशी ते संवाद साधतील. त्यानंतर रोश कैमान इथं होणाऱ्या सेशेल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याला मोदी उपस्थित राहतील. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं देखील सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. सेशेल्सच्या नॅशनल डेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेशेल्सच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियातली सुरक्षा स्थिती पुन्हा एकदा बिकट झाली. गेल्या काही तासांमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लष्करी हल्ले केले. इराणनं आपल्या व्यापारी तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याचा आरोप करत अमेरिकेनंही होर्मुस समुद्रधनीजवळ इराणच्या 10 लष्करी ठाण्यांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनं कुवेत आणि बहरीनमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय. युद्धविरामाचं आणखी उल्लंघन केलं तर मोठं लष्करी प्रत्युत्तर दिलं जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारतानं पाठवलेली मदत व्हेनेझुएला इथं पोहोचली. भारतानं पाठवलेलं मदत साहित्य, वैद्यकीय मदत यामुळे व्हेनेझुएलातल्या बचावकार्याला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी झाली, त्यामुळे भारतानं हवाई दलाची 2 विमानं मदतकार्य घेऊन शुक्रवारी पाठवली. तसंच बचाव कार्याला मदत करण्यासाठी 41 सदस्यांचं बचाव पथकही पाठवण्यात आलं आहे. व्हेनेझुएलात आजही सकाळी अरागवा किनाऱ्याजवळ भूकंपाचा धक्का जाणवला. त्याची तीव्रता 5.6 रिक्टर नोंदली गेली. जपानमध्येही आज सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 6.1 इतकी होती. कोणत्याही प्रकारचा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही, तसंच जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मेड इन इंडिया ही नाममुद्रा म्हणजे देशाची प्रतिष्ठा, विश्वासार्हता आणि गुणवत्तेची हमी असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी समाजमाध्यमावर म्हटलंय. गुणवत्ता ही केवळ उद्योग व्यवसायाची मोजपट्टी नसून ती राष्ट्रीय जबाबदारी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारतात तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनातून देशाची प्रतिमा जगासमोर उभी राहत असल्याचं, दर्जाबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालच्या मुलांसाठी समाज माध्यमावर बंदी घातल्यानंतर काही कंपन्या त्याची अंमलबजावणी नीटपणे करत नसल्याचं उघड झालंय. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी अशा कंपन्यांवर दुप्पट दंड आकारण्याचा इशारा दिलाय. त्यासंबंधीचं विधेयक येत्या आठवड्यात संसदेच्या हिवाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी सरकार मांडणार आहे. वैद्यकीय उपकरणांना परवाने मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं वैद्यकीय उपकरणं नियम 2017 सुधारणा सुचवल्या आहेत. यात रक्तदाब तपासणी मॉनिटर, पल्स ऑक्सिमीटर यासारख्या मध्यम श्रेणीतल्या उपकरणांना उत्पादन परवाना मिळण्यासाठी लागणारा सध्याचा 140 दिवसांचा कालावधी 115 दिवसांवर आणण्याची तरतूद आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. समुद्रापासून आकाशापर्यंत देश अधिक सुरक्षित आणि आत्मनिर्भर होत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या स्थानिक मूर्ती खरेदी करण्याचं केलं आवाहन. सेशेल्सचे अध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुरू. अमेरिका आणि इराण यांच्यातला युद्धविराम फिसकटल्यानं पश्चिम आशियात पुन्हा तणाव आणि अमिस्ताद मोहिमेअंतर्गत भारताकडून व्हेनेझुएलाकडे मदत रवाना. व्हेनेझुएलात आजही भूकंपाचा धक्का. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.